नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज 2026-2027 वर्सा खातीर वट्ट 30,195 कोटी रुपयांचो अर्थसंकल्प मांडलो. राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण अभ्यासक्रमाचे 1,200 वरां भरपाक जाय म्हूण शैक्षणीक वर्स एप्रिलांतल्यान सुरू केला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलें. अयोध्येत रामनिवास बांधपा खातीर गोंय सरकारान 25 कोटी रुपयांचो जमनीचो प्लॉट घेतला आनी अंदू बांदकाम सुरू जातलें अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या. आनी कुशावती जिल्हो खनिज फाउंडेशन समितीची बसका आज जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स हांच्या अध्यक्षतेखाला झाली. पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सादर केल्ल्या गोंयच्या 2026-2027 वर्साच्या अर्थसंकल्पान वट्ट 30,195 कोटी रुपया खर्च करपाचो प्रस्ताव आसा, जो 7.21% वाढ दाखयता. वट्ट उत्पादनाचो अदमास 29,181 कोटी रुपया आसा. अर्थसंकल्पान 1,667 कोटी रुपयाची येणावळ उरिल्ली अपेक्षा आसा. गोंयच्या दर मनशाक GSDP 8.18 लाख रुपया अदमास आसा, जाल्यार 2026-2027 वर्सा वट्ट GDP 1.31 लाख कोटी रुपया मेरेन जावपाचो अदमास आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगला. आनी राज्यांक केंद्र सरकारा कडल्यान म्हत्वाचो आर्थिक आधार मेळटलो अशें सांगले.
Gross state domestic product advance of the state of the Goa for the year 26-27 at the current price is estimated ₹1.31 lakh crore. The GSDP per capita is expected to remain one of the highest in the country, which is 8.18 lakhs. The total expenditure estimated for the financial year 26-27 is 30,195 crores, which indicates the growth of 7.21% over the estimated financial year 25-26. The total receipt projected for the financial year 26-27 stands ₹29,181 crores, with the project revenue surplus of the budget 1,600.
आज सावन संसदेचे अधिवेशन सुरू झाले. आजच्या दिसा मांडिल्ले काही ठळक मुद्दे म्हळ्यार 10 वर्सां कंत्राटी पद्दतीचेर आशिल्ल्या कामगारांक नोकरीन कायम करतले, शिक्षणात अनाथ भुरग्यां खातीर आरक्षण, तिसऱ्या जिल्ह्या खातीर विजन कुशावती दस्तावेज तयार करपाचे आसात, शिक्षणा खातीर निधी वाटप 3,400 कोटी दितले, शिक्षणीक उत्कृष्टता येवजण आनी पायलट इत्सुका खातीर मुखेलमंत्री उडाण भरारी योजना सुरू करतले, धारबांदोडा आनी सांगे हांगा नवी ITI येतली, पिवपाच्या उदका खातीर 1,009 कोटी रुपयाचो निधी दितले, अयोध्येत रामनिवास बांधपा खातीर गोंय सरकारान 25 कोटी रुपयाची जमनीचो प्लॉट घेवन अंदू बांदकाम सुरू जातले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगला. तांणी फुडें सांगला की पंढरपूर आनी वालंकणीच्या विठ्ठल रुक्माय यात्री निवासा खातीर जमनीचो संपादन सुरू आसा, पिवपाच्या उदका खातीर 1,900 कोटी रुपयाचो निधी दिला.
म्हजे सरकार अयोध्येत गोवा श्रीराम निवास बांधतले ताच्या खातीर 25 कोटी रुपया भरून प्लॉट ताब्यात घेतला. ह्या प्रकल्पाचे काम ह्या आर्थिक वर्सात सुरू जातले. वाशी नवी मुंबई हांगासर गोवा यात्री भवन बांधपाचे काम ह्या वर्सात सुरू जातले. तशेंच पंढरपूर हांगासर श्री विठ्ठल रखुमाई गोवा यात्री निवास बांधपा खातीर जमीन वाटप जाला अशें सांगपाक म्हाका खोस जाता. त्याच बरोबर वालांकणी हांगासरूय बी आमी जमीन हातात घेवपाची आसा. ह्या दोन ब्लॉकाच्या बांधकामाचे
शैक्षणीक वर्स एप्रिलांत सुरू करप समानी शैक्षणीक वर्सा पयली बरेच जुने म्हयन्या सावन सुरू करचे अशी मागणी विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी केली. मात एप्रील म्हयन्यातले फकत 20 दीस पयली शैक्षणीक वर्स सुरू जाता ताका आक्षेप आसपाक जायना. राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण अभ्यासक्रमाचे 1,200 वरां भरपाक जाय म्हूण शैक्षणीक वर्स एप्रिलांतल्यान सुरू केला अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. हे करताना शैक्षणीक मळा वेल्या जाणवणदारांचो सल्लो घेतला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटला.
NEP इम्प्लिमेंट करता आसतना हांवें ऑल द स्टेक होल्डर्स जे प्रायमरी सेकेंडरी हाजे सगळ्या जाणांक विश्वासांत घेतल्या. स्पीकर सर, आमी PTA मिटींग घेतात, तालुका लेवलाचेर वचून आमी PTA स्कूल मॅनेजमेंट ह्या सगळ्या जाणांक कॉन्फिडन्सान घेवन एप्रिलांतल्यान सुरू करपाचो आमी हे सुरवात करतात.
सुरवेक केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता हांणी संबंधित प्रश्न उपरासीत केल्लो की ह्या वेळार विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव आनी शाळांच्या इमारतीची सध्या बाबत स्थिती आसा, अशा शाळांनी दुरुस्ती पयली सरकारान सुरू करची न्ही, मागीर शैक्षणीक वर्स सुरू करचें अशी मागणी केल्या. ह्या प्रस्नाक जाप दितना मुखेलमंत्र्यांनी आजून मेरेन 568 शाळांचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट केला, जाल्यार 302 शाळांचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करपाचे बाकी आसा आनी 9 शाळांची इमारत सामकी बाबत स्थितीन आसा अशी माहिती दिल्या. मे म्हयन्या मेरेन ह्या शाळांचे स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करता अशें आश्वासन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिले. ह्या वेळार बाणावलीचे आमदार वेंजी पियेगस हांणी सगळ्या मुळाव्या शाळांनी उजो पालोवपी यंत्रणा आसची अशी मागणी केली. गोंयच्या भाजी पिकावळ घेवपी शेतकारांक राज्य सरकारा कडल्यान दितात ते हमी भावांत वाड करपाची गरज आसा, ती केन्ना मेरेन करतले काय असो प्रस्न पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हांणी केलो. इब्रामपूरच्या शेतकारांक भाजी घालपा खातीर पेडण्या येवप पयस जाता, ताका लागून इब्रामपूर वाठारांत आनी खरेदी केंद्रां सरकारान सुरू करचे, कोल्ड स्टोरेज सुविधा दिवची, तशेंच कुंपणा खातीर सवलतीचो लाव दिवचो, तशेंच ल्हान आकारच्या जमनीन जे भाजी रोयतात तांकांय भाजये विशीं चालीक लायिल्ल्या सरकारी येवजणांचो लाव मेळून दिवचो अशी मागणी ह्या वेळार आमदार प्रवीण आर्लेकर हांणी केली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
कुशावती जिल्हो खनिज फाउंडेशन समितीची बसका आयज जिल्हाधिकारी एग्ना क्लिट्स हांच्या अध्यक्षतेखाला जाली. ही बसका मडगावच्या माथानी साल्डाना प्रशासकीय इमारतीच्या सभाघरांत जाली. हे बसकेन जिल्हो खनिज फाउंडेशन निधीचो जिल्हो संदर्भात प्रभावी वापर करपाविशी चर्चा जाली. तशेंच ह्या निधीखाला जिल्ह्यांत चालू आशिल्ल्या उदरगतीच्या कामांचो नियाळ घेतलो. ह्या निधीचो वापर करून भलायकी, शिक्षण, पिवपाचे उदक आनी हेर सुविधांनी सुदारणा करपा संबंधी चर्चा जाली अशी माहिती सुत्रांनी दिली. हे बसकेन जिल्हो खनिज फाउंडेशनाचे वांगडी सचिव अबीर हेदे, उपजिल्हाधिकारी वेल्टन तेलीस, समितीचे हेर वांगडी आनी वेगवेगळ्या सरकारी खात्याचे अधिकारी हाजीर आशिल्ले. फोणे तालुक्यातल्या बेतुड्या गावान आंतरराष्ट्रीय महिला दिसाच्या निमतान 8 मार्चाक बायलांचो मेळावो घडोवन हाडला. बेतुडा ग्रामपंचायत सभाघरांत हो मेळावो जातलो. उदका स्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, खेळ आनी संस्कृती मंत्री रमेश तवडकर आनी हेर मानेस्त ह्या सुवाळ्याक हाजीर रावतले. ह्या मेळाव्याक स्त्री रोग चिकित्सक डॉ पुर्वा सहकारी हांचे खासा मार्गदर्शन सत्र जातले. बोरी जिल्हो पंचायत वांगडी पुनम सामंत, शिरोडा जिल्हो पंचायत वांगडी डॉ गौरी शिरोडकर, तशेंच शिरोडा आनी बोरी ह्या दोनी पंचायतीचे पंच आनी सरपंच ह्या कार्यावळीक हाजीर रावतले. ह्या मेळाव्या मजगती पाककला सर्त, फुलांचे हार तयार करपाची सर्त, तशेंच हेर सर्तींचो आस्पाव आसा. सावर्डे मिराबाग हांगा येवपी धरणाक विरोध करपी 4 आंदोलक आयज थेट विधानसभेच्या अतिथी कक्षांत पावले. सुरवेक विधानसभा सुरू जाल्या उपरांत तांणी ह्या प्रकल्पाक विरोध करपी कागदी तक्ते घेत घोशणा दिल्यो. शिस्तभंग जाल्ल्या ज्या प्रकरणाचेर खर आक्षेप घेत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या आंदोलकांक अटक करची अशी मागणी सभापती गणेश गांवकर हांचे कडेन केली. फातोडेचे आमदार विजय सरदेसाय हांणी मिराबाग वाठारांत धरण नाका म्हूण फाटल्या 27 दिसा सावन थळावे लोक आंदोलन करतात, मात सरकारान ह्या विशयाकडे गांभीर्यान पळयल्ले ना असो आरोप केलो. त्या वेळार संबंधित आंदोलक उठोवन उभे रावून आनी अतिथी कक्षातल्यान घोषणा दिल्यो. सभाघरांत अशा प्रकारची निदर्शनां उपकारनात, ही शिस्तभंग अशें म्हणीत संबंधित आंदोलकांचेर कारवाय करची अशी मागणी ह्या वेळार सत्ताधारी पक्षान केली. खेळ कॉर्नर 2026 हांच्या वरवीं गोवा बॉडी बिल्डींग असोसिएशन आनी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन हांच्या जोड पालवान फाल्यां शेनवारा 7 मार्चाक कुडचड्या सांजे 6:30 पयलेच फावट शरीर सौष्टव सर्त आयोजीत केल्या. ही राज्य पावड्यावयली सर्त कुडचडे काकोडे पालिकेच्या पार्कींग सुवातेन जातली. ही सर्त मॅन फिजीक ओपन कॅटेगरी, तशेंच मॅन बॉडी बिल्डींग 55 किल, 60 किल, 65 किल, 70 किल आनी 70 किल अशी आसतली. हवामान पणजी वेधशाळेन दिल्ले माहिती प्रमाण आयज पणजेन चडांचो तापमान 32.8 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 25 डिग्री सेल्सियस नोंद केला. मुरगांवां चडांचो तापमान 32.4 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणे 24.8 डिग्री सेल्सियस नोंद केला. परतून एक फावट मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज 2026-27 वर्सा खातीर वट्ट 30,195 कोटी रुपयाचो अर्थसंकल्प मांडला. राष्ट्रीय शिक्षण धोरणा प्रमाण अभ्यासक्रमाचे 1,200 वरां भरपाक जाय म्हूण शिक्षणीक वर्स एप्रिलांतल्यान सुरू केला अशें मुखेलमंत्र्यांनी म्हटलां. अयोध्येत रामनिवास बांधपा खातीर गोंय सरकारान 25 कोटी रुपयांनी जमनीचो प्लॉट घेतला आनी अंदू बांदकाम सुरू जातले अशें मुखेलमंत्र्यांनी सांगलां. आनी कुशावती जिल्लो खनिज फाउंडेशन समितीची बसका आयज जिल्लोधिकारी एग्ना क्लिट्स हांच्या अध्यक्षते खाला जाली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.